नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूया काही ठळक घडामोडी. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन या महिन्याच्या 24 तारखेपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी, लोकसभेच्या अध्यक्षांची निवड, राष्ट्रपतींचं अभिभाषण आणि त्यावर चर्चा होईल. राज्यसभेचं 263वं अधिवेशन 27 जूनपासून सुरू होईल आणि 3 जुलै रोजी ते संपेल. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची अधिसूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज जारी केली. त्यानुसार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं अधिवेशन येत्या 27 जून रोजी सुरू होणार आहे. विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं आज जाहीर करण्यात आलं. कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचे संजय मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. जम्मू काश्मीरमध्ये 3 दिवसात 3 दहशतवादी हल्ले झाले याची जबाबदारी केंद्र सरकार घेणार का असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. सरकारला जबाबदाऱ्या पाळता येत नसतील तर नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनण्याचा अधिकार नाही अशी टीका त्यांनी केली. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर येत्या 3 आर्थिक वर्षांमध्ये 6.7% इतका राहील असा अंदाज जागतिक बँकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात वर्तवण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर चांगली मागणी, गुंतवणुकीत वाढ आणि सेवा क्षेत्रातील वाढती उलाढाल यामुळे या आर्थिक वाढीला चालना मिळण्याचा अंदाज आहे. डोंबिवली एमआयडीसीतल्या इंडो अमाइन्स आणि अन्य एका कारखान्याला आज सकाळी 10 वाजताच्या सुमाराला आग लागली. घटनास्थळी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि नवी मुंबई इथल्या अग्निशमन यंत्रणेकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज दिवसअखेर 150 अंकांची वाढ झाली आणि तो 76,607 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 58 अंकांची वाढ नोंदवत 23,323 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने आज सकाळच्या सत्रात 23,420 अंकांची पातळी ओलांडून विक्रम नोंदवला होता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.